रसिक हो, आपण या चारही ध्वनिपट्टिका ऐकल्यात. शास्त्रीय संगीतापासून लावण्या, कटाव, तमाशे, आरत्या, अभंग, भजनं, भावगीतं, समूहगीतं, स्फूर्तीगीतं, देशभक्तीपर गीतं, असे अनंत प्रकार मी संगीतबद्ध करू शकलो आहे. आपल्या प्रेमाच्या आणि रसिकतेच्या बळावरतीच मी इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये दृढपणे उभा राहू शकलो. आपला आशीर्वाद आणि आपलं प्रेम असंच निरंतर राहू द्या, एवढीच प्रार्थना करतो.